या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू आयुर्वेद क्लिनिकतर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू म्हणजे वसंत व्याख्यानमाला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे 1875 सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत पुण्यात टिळक स्मारक मंदिर इथं वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. 145 अधिक वर्षांची परंपरा आणि प्रतिष्ठा लाभलेल्या या व्याख्यानमालेत साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, आरोग्य अशा अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानं होत असतात. कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाईन व्याख्यानांचं आयोजन करून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेच्या यंदाच्या ज्ञानसत्रात जागतिक कीर्तीचे संशोधक आणि वैद्य योगेश बेंडाळे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि केंद्र सरकारच्या DSIR संस्थेमार्फत मान्यताप्राप्त संशोधन संस्था रसायनी बायोलॉजिक्स आयुर्वेदाच्या तत्वानुसार निर्मिती केलेली आधुनिक आजारांचाही वेध घेण्याकरता आयुर्वेदोक्त औषधांची निर्मिती करणारी आयुर्वेद रसायनी आणि कॅन्सर तसंच इतर दुर्धर आजारांवर चिकित्सा करणारं रसायू कॅन्सर क्लिनिक आणि रसायू आयुर्वेद क्लिनिक या संस्थांच्या माध्यमातून जगभरातील लोकांना आयुर्वेदाचा फायदा करून देणारे प्रख्यात वैद्य अशी योगेश बेंडाळे यांची ओळख आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाली आहेत आणि जगभरातील कर्करोग आणि दुर्धर रोगांवर यशस्वी उपचार करणारे वैद्य अशी त्यांची ख्याती आहे. आयुर्वेदात काम करत असताना कर्करोगावरील जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि युरोपियन असोसिएशन ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट या आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत. MASCC गॅरियाटिक ऑन्कॉलॉजी या अभ्यासगटाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर नुकतंच CCRAS आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या स्टँडिंग फायनान्स कमिटीचे सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. वैद्य योगेश बेंडाळे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रात कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर व्याख्यान दिलं. आज आपण वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांनी दाद दिलेल्या या अभ्यासपूर्ण भाषणाचा दुसरा भाग ऐकणार आहोत. 31 डिसेंबर 2019 पासून कोरोनाचा विषाणू आपल्या आयुष्यात आला आणि त्यानं संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. जगातील सर्वच वैद्यकशास्त्राला नवीन असणाऱ्या या विषाणूचा प्रभाव संपवण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न चालू आहेत. भारतामध्येही 1% लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर प्रगत अशा महाराष्ट्रात हीच संख्या 1.5% आहे. कोरोनासारखे भयंकर असे विषाणू यापुढच्या काळातही येण्याची शक्यता आहे. सध्या वैद्यकापुढं मोठमोठी आव्हानं येत आहेत, मात्र त्यावर केले जाणारे उपाय हे कालबाह्य ठरत आहेत. याचाच अर्थ आपल्याला शाश्वत अशी उपाययोजना करावी लागणार आहे. ही सर्व पार्श्वभूमी आपण पहिल्या भागात ऐकलीत. ऐकूया वैद्य योगेश बेंडाळे यांच्या भाषणाचा हा दुसरा भाग.
ही वैद्यकापुढची आव्हानं काही महिन्यांमध्ये नवीन नवीन येऊ घातली आहेत आणि आधीची आव्हानं तशीच राहत आहेत, नवीन आव्हानं येत आहेत आणि सोल्युशन्स मात्र कालबाह्य होत आहेत. याचा अर्थच असा आहे की आपल्याला काहीतरी शाश्वत अशा स्वरूपाचं सोल्युशन हवंय आणि आपली हेल्थ केअर सिस्टीम कोलॅप्स आहे अशी चर्चा आहे. औषधं मिळत नाही, ही औषधं का मिळत नाही याच्या मुळाशी आपण काही विचार केलाय का? तर ही जी औषधं आहेत याचा जो कच्चा माल आहे तो बहुतांशी आपल्याला चीन या देशाकडनं घ्यावा लागतो, ज्याला API म्हणतात किंवा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणतात. आपण आरोग्याच्या बाबतीत किती प्रमाणात स्वयंपूर्ण आहोत हा मुद्दा इथे सगळ्यात महत्वाचा या पॅन्डेमिकने चर्चेला आणलेला आहे. आणि हे स्वयंपूर्णता किंवा ही स्वायत्तता ही भारताला आरोग्याच्या बाबतीमध्ये पुढे न्यायचं असेल तर याकरता काही मूलभूत बाबींचा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्याच्यातला एक विचार असा आहे की आयुर्वेदाचा जर सक्षम पद्धतीने वापर आपल्या देशाने केला, तर या स्वरूपाचा व्हायरसच नव्हे तर या स्वरूपाचे येणारे अनेक व्हायरस याच्यावरती आपण काहीतरी लॉंग टर्म अशा स्वरूपाची योजना करू शकतो. काय सांगतो आयुर्वेद या बाबतीमध्ये, काय आयुर्वेदाचं ध्येय आहे? आयुर्वेदामध्ये एवढी क्षमता आणि सामर्थ्य असतं तर आजपर्यंत आयुर्वेदाने काय केलं, गेल्या 12 महिन्यामध्ये आयुर्वेदाने काय केलं, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात. वस्तुस्थिती सुद्धा बरीच काही सांगून जाते, आपण त्याच्याकडे नक्की येणार आहोत. आयुर्वेदाचं ब्रीद काय? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, आतुरस्य व्याधी परिमोक्ष. जो स्वस्थ आहे त्याला स्वस्थ ठेवा, तो स्वस्थ राहायला पाहिजे, आणि मग दुय्यम स्थान आजाराला दिलं गेलं. पहिलं स्थान हे प्रतिबंधात्मक चिकित्सेला आहे, आणि मग जर कोणी रोगी झाला, जर कोणी आजारी पडला, तर त्याची चिकित्सा कशी करायला पाहिजे याकरता काही तत्वज्ञान आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं. ही जी प्रतिबंधात्मक चिकित्सा आहे किंवा ज्याला प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट म्हणतात, आज दुर्दैवाने ह्या प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट्सना बऱ्यापैकी दुर्लक्षित स्थान आहे. आज जगामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून जी काही प्राथमिक माहिती उपलब्ध आहे त्या तुलनेमध्ये आयुर्वेदामध्ये प्रिव्हेंशन ऑफ डिसीजेस किंवा आरोग्य राखणे याकरता प्रचंड तत्वज्ञान सांगितलं गेलं. हे तत्व आपलं राहणीमान, दिनचर्या, ऋतुचर्या, म्हणजे जनरली असं वाटतं की आयुर्वेदामध्ये दिवस कसा काढायचा किंवा रात्रीचर्या सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेली आहे, तर ऋतुचर्या सुद्धा सांगितलेली आहे. अलीकडे आपल्याला ऐकिवात असेल आणि ह्याही आजारामध्ये याचा संदर्भ आहे म्हणून हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की ऋतुचर्यामध्ये महत्वाचं स्थान काय. ज्या वेळेला एक ऋतू संपून दुसरा ऋतू चालू होतो त्याच्या मधला जो कालावधी आहे सुमारे 15 दिवसांचा, आधीच्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस, पुढच्या ऋतूचे पहिले 7 दिवस, असा मिळून तो साधारणतः 14-15 दिवसांचा कालावधी ज्याला ऋतुसंधी काळ असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की ज्या वेळेला एक ऋतू संपून दुसरा ऋतू लागतो त्यावेळेला बऱ्याच वेळा बरेच आजार डोकंवर काढताना दिसतात. बऱ्याचदा समाज आपल्याला हे सांगताना दिसतो की हा तो चेंज ऑफ सीझनमुळे मला हा त्रास होतो, दरवर्षी मला या सीझनमध्ये हा त्रास होतो. अलीकडच्या काळामध्ये आधुनिक शास्त्र ज्याला म्हटलं जातं त्यांना सीझनल अफेक्टेड डिसऑर्डर्स नावाची एक नवीन संकल्पना आलेली आहे की जी आयुर्वेदामध्ये काही 1000 वर्षांपासून वेल एस्टॅब्लिश्ड आहे, याचा आपल्याला विसर पडलाय. आपण आपला दिवस कसा काढायला पाहिजे, आपलं राहणीमान कसं असायला पाहिजे, आपली लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे, आपला आहार कसा असायला पाहिजे, आपला विहार कसा असायला पाहिजे, झोपेचं महत्व काय असायला पाहिजे, या सर्व गोष्टी आज दुर्लक्षित केल्या गेल्या. आणि हे प्रतिबंधात्मक शास्त्र जर आपण सगळ्यांनी अंगीकारलं तर लॉंग टर्म येणाऱ्या अनेक गोष्टींना आपण सहजगत्या तोंड देऊ शकतो. हा थिअरिटिकल भाग नाहीये, हा प्रॅक्टिकल भाग आहे. आज माझ्यासमोर असलेलं आव्हान मी मोडकळीस काढू शकेन की नाही ही आटीतटीची आजची वेळ आहे, अडचणीची वेळ आहे. त्यावेळेला आपण आयुर्वेद काय करू शकतो का, त्यावेळेला कोणतं प्रतिबंधात्मक चिकित्सा आपण करणार अशी एक चर्चा आहे. निश्चितपणे तिथेही आपण प्रतिबंधात्मक गोष्टी करू शकतो. अनेक प्रतिबंधात्मक उपाय किंवा तत्व याही पॅन्डेमिकच्या काळामध्ये आयुर्वेदाचं महत्व अबाधित करतात.
तर श्रोते हो, वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रात वैद्य योगेश बेंडाळे यांनी कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा काही अंश आपण ऐकलात. या भाषणाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल पुढच्या आठवड्यात. तर पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे.